आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोककल्याणाच्या योजना राबवताना केंद्र सरकारनं कुठल्याही धर्माला केंद्रस्थानी ठेवलं नव्हतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये प्रतिपादन. पराभव समोर दिसत असल्यानं भाजप वारंवार काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत पहिल्यांदाच 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान. आणि मुंबई महानगर क्षेत्रात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. केंद्र सरकारनं लोककल्याणाच्या योजना राबवताना कुठल्याही धर्माला केंद्रस्थानी ठेवलं नव्हतं, पण काँग्रेस धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या प्रचारसभेत केला. अर्थसंकल्पातली 15% तरतूद अल्पसंख्याकांसाठी ठेवण्याचा काँग्रेसचा विचार होता, पण मुख्यमंत्री असताना याला विरोध केल्यानं काँग्रेसला ते करता आलं नाही असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. राम मंदिराच्या मुद्द्यावर काँग्रेस करत असलेल्या वक्तव्यांवर उद्धव ठाकरे काहीही मत व्यक्त करत नसल्याचा दावा त्यांनी केला. बाळासाहेबांची स्वप्न उद्धव ठाकरे यांनी नष्ट केल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना केला.
बाळासाहेबजी कहते थे जिस दिन लगा की शिवसेना काँग्रेस बन गई है उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा. और मुझे लगता है ये जो विनाश हो रहा है ये बाळा साहब को सबसे ज्यादा दुखी करता होगा. नकली शिवसेना ने बाळा साहब के हर सपने को चूर चूर कर दिया है.
या निवडणुकीच्या चारही टप्प्यात इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याचा विरोधकांचा दावा खोडून काढत त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कांद्याची निर्यात बंदी हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली असून 10 दिवसातच 22,000 क्विंटल कांद्याचे निर्यात झाल्याचं त्यांनी सांगितलं. द्राक्षांना लवकरच क्लस्टर योजनेचा लाभ देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. आपल्यासाठी शेतकऱ्यांचं हित सर्वतोपरी आहे. आपलं सरकार पीएम किसान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये देतं. 10 वर्षात कांद्याची निर्यात 35% वाढवली, तसंच कांद्याच्या आयात निर्यातीवर अनुदान देखील दिलं असल्याचं मोदी यांनी सांगितलं. कांद्यासंदर्भात शेतकरी स्वयंपूर्ण होईल आणि सरकारच्या मदतीशिवाय उभा राहू शकेल यासाठी केंद्र सरकार स्वतंत्र यंत्रणा उभारत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत सांगितलं. धान उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच कांद्याला किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन रक्कम देण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केली. देशात पहिल्यांदाच गरिबांकडे वैद्यकीय उपचारांसाठी गॅरंटी कार्ड आलं आहे. पक्क घर बांधलं जात आहे. प्रत्येक घरासाठी नळ योजना राबवली जात आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कल्याणमधल्या प्रचारसभेत सांगितलं. आपल्या सरकारच्या काळात 25 कोटी जनता गरिबी रेषेच्या वर आली आहे असं मोदी यावेळी म्हणाले. सरकार आल्यानंतर आपल्याकडे पहिल्या 125 दिवसांचा आराखडा तयार आहे. यासाठी तरुणांनी सूचना लिहून पाठवाव्यात. त्या सूचनांचा समावेश आपण आपल्या आराखड्यात करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. पहिल्या 100 दिवसात आपण विकासाचा पाया घालणार आहोत, जेणेकरून 2047 विकसित भारताचं ध्येय जवळ येईल असं मोदी यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर अनेक नेते उपस्थित होते. थोड्याच वेळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाटकोपरमध्ये रोड शो करणार आहेत. भाजपला पराभव समोर दिसत असल्यानं ते वारंवार काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतात असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या सभेत राम मंदिर आणि अल्पसंख्याक द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ते सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरही मोदी यांनी काँग्रेसवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत असं ते म्हणाले. जाहिरात फलकाची दुर्घटना 2 दिवसांपूर्वीच झालेली असताना घाटकोपरमधून रोड शो करून भाजप असंवेदनशीलता दाखवत असल्याचा दावा त्यांनी केला. मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. राज्यातील कारखानदारी समृद्ध करण्याऐवजी कारखाने गुजरातमध्ये कसे जातील याची काळजी सत्ताधारी घेत आहेत, याचे दुष्परिणाम महाराष्ट्रावर होणार आहेत असा इशारा त्यांनी कांजूरमार्ग इथल्या प्रचारसभेत बोलताना दिला. पुढची पिढी प्रगतीच्या रस्त्यावर जायला हवी असेल तर आज भाजप तडीपार ही घोषणा प्रत्यक्षात आणायचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झाल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवडणुकीत नारायण राणे यांनाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचं निदर्शनास आल्याचं वैभव नाईक यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं मुंबई उत्तर मध्य खर्च निरीक्षक सूरजकुमार गुप्ता यांच्यासह अधिकाऱ्यांनी पवईच्या जंगलात हातभट्टी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांवर छापा टाकून 34,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. घाटकोपरमधल्या छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं कडक कारवाईला सुरुवात केली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य 3 जाहिरात फलकांवर निष्कासन कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. वाऱ्याच्या वेगामुळे फलक उतरवण्याच्या कारवाईत बाधा येत आहे. दरम्यान मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्हणजे 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्वे प्रशासनानं तातडीनं हटवावेत या आशयाची नोटीस बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं बजावली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू ओढावला तर 74 जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. त्यापैकी 42 जखमींवर महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून 32 जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. घटनास्थळी कोसळलेल्या फलकाच्या सुट्या भागांसह इतर सामान काढताना ज्वलनशील पदार्थांमुळे अडथळे येत आहेत. देशभर गाजलेल्या महादेव बेटिंग एप प्रकरणी पुण्यातील नारायणगावमध्ये पोलिसांनी धाड टाकून 70 जणांना अटक केली. परदेशासह देशातील इतर राज्यात धाडी टाकल्यानंतर महादेव ऑनलाईन बेटिंग एपचं काम पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑनलाईन सट्टेबाजी एप माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा हवाला त्यांनी केल्याचं अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या तपासात उघड झालं आहे. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत आज पहिल्यांदा 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्राचं वाटप झालं. या कायद्याच्या अंतर्गत अर्ज केलेल्या या व्यक्तींना केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी प्रमाणपत्र सुपूर्द केली. नागरिकत्वासाठी अर्ज केलेल्या इतरांना त्यांची प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवण्यात आल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. या अधिसूचनेनुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान बांगलादेश किंवा अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या माणसांनी नागरिकत्वासाठी अर्ज करायचे होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. पंजाब किंग्स संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल 4 संघात स्थान मिळवण्याचं लक्ष असेल. हा सामना गुवाहाटीमध्ये बारसापारा स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह कोकणात आज कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसानं काल हजेरी लावल्यानं कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली. गडचिरोली आणि सोलापूर जिल्ह्यात आज संध्याकाळी मेघगर्जना वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. मुंबई महानगर क्षेत्रात उद्या उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोककल्याणाच्या योजना राबवताना केंद्र सरकारनं कुठल्याही धर्माला केंद्रस्थानी ठेवलं नव्हतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये प्रतिपादन. पराभव समोर दिसत असल्यानं भाजप वारंवार काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत पहिल्यांदा 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान आणि मुंबई महानगर क्षेत्रात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार। Thank you.